मी परमेश्वराची इच्छा कशी जाणून घेऊ? म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीर जिवंत, पवित्र आणि देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावीत। ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे। देवाची उत्तम, ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावं। म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या। रोमकरासपत्र 12:1-2 वचन। परमेश्वराची इच्छा जाणून घेणं आणि ती पूर्ण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। येशू सारखे व्हा, त्यानं म्हटलं की तो पृथ्वीवर आला, मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्यानं मला पाठवलं त्याच्या इच्छेप्रमाणे करावं म्हणून स्वर्गातून उतरलो आहे। योहान 6:38। परमेश्वराची बरीचशी इच्छा सर्व विश्वासणाऱ्यांना सारख्याच प्रकारे लागू होते, तथापि परमेश्वराची विश्वासणाऱ्यांसाठी वैयक्तिक इच्छा देखील असते, जी तो तुमच्या दैनंदिन विश्वासूपणात त्याच्यासोबत चालताना तुम्ही जसे वाढता तशी हळूहळू प्रकट करतो। तुम्ही परमेश्वराची इच्छा जाणून घेऊ शकता, तो तुम्हाला समज देईल। तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल। नीतिसूत्रे 3:5-6। सर्व विश्वासणाऱ्यांसाठी परमेश्वराची सर्वसाधारण इच्छा तुम्हाला पवित्र शास्त्रातून कळते। त्याची तुमच्यासाठी असलेली वैयक्तिक इच्छा तुम्हाला त्याच्या वचनाशी विसंगत नसलेल्या विश्वासू आणि आज्ञाधारक जीवनाच्या संयोगातून कळते। त्या आज्ञाधारकतेच्या आधारावरून तुम्ही तुमच्यासाठी त्याची इच्छा ओळखू शकता आणि पाळू शकता। पित्याकडे मागा, त्याच्या वचनातून, त्याच्या ज्ञानातून, त्याच्या लोकातून आणि त्याच्या शांतीतून मार्गदर्शन मिळवा। जेव्हा तुम्हाला परमेश्वराची इच्छा समजेल तेव्हा त्याची आज्ञा पाळा। परमेश्वराची सर्वसाधारण इच्छा। परमेश्वराची बहुतेक सर्वसाधारण इच्छा पवित्र शास्त्रातील आज्ञातत्व आणि उदाहरणात आढळते। तुमच्या जीवनासाठी परमेश्वराची इच्छा जाणून घेण्याचा प्राथमिक स्रोत पवित्र शास्त्र आहे। तुझं वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे। या आज्ञा सर्व विश्वासणाऱ्यांसाठी पवित्र शास्त्रात आहेत, अनेक आहेत, जसं की सर्वदा आनंदित असा, कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे। 1 थिसलनी 5:16-18 आणि 1 थिसलनी 4:3, कारण देवाची इच्छा ही आहे की येशू म्हणाला, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल। योहान 14:15। या आज्ञांचा संदर्भ समजून घ्या। परमेश्वरानं नोहाला तारू बांधायला सांगितलं, उत्पत्ती 6:14। परमेश्वरानं तुम्हाला तसं करायला सांगितलं नाही। परमेश्वरानं दाविदाला हेब्रोनला जायला सांगितलं, 2 शमूएल 2:1। परमेश्वरानं तुम्हाला तसं करायला सांगितलं नाही। कोणत्याही आज्ञेचा तिच्या संदर्भाच्या बाहेर अर्थ लावू नका। ही तत्वे तुमच्यासाठी पालन करण्यासाठी पवित्र शास्त्र आधारित आहेत। चांगल्या कारभारीपणाचे तत्व लूक 16:1-13 मध्ये आहे। शिष्यत्वाची किंमत लूक 14 शेवटी आहे। हरवलेल्या लोकांचा शोध घेण्याचे तत्व लूक 15:3 दाखल्यात आहे। ही आणि पवित्र शास्त्रातली इतर तत्व यांचं पालन करा। उदाहरण, पवित्र शास्त्रातल्या आज्ञा आणि तत्व तुमच्या जीवनासाठी परमेश्वराची सर्वसाधारण इच्छा प्रकट करतात। पवित्र शास्त्रात आपल्यासाठी अनुकरण करण्यासारखी उदाहरणं आहेत। सर्वोत्तम उदाहरण म्हणजे येशूचं जीवन। शिष्यांचे पाय धुतल्यानंतर येशू म्हणाला, कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे। योहान 13:15। आपण त्याच्या नम्रतेच्या उदाहरणाचं अनुसरण केलं पाहिजे। फिलिप्पी 2:3-5। आपण त्याच्या पावलांवरून चाललं पाहिजे, कारण याच करता तुम्हाला पाचारण करण्यात आलं आहे, कारण ख्रिस्तानंही तुमच्यासाठी दुःख भोगलं आणि तेणेकरून तुम्ही त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालावं म्हणून त्यानं तुमच्याकरता कित्ता घालून दिला आहे। 1 पेत्र 2:21। यावरनं आपल्याला कळून येतं की आपण त्याच्या ठाई आहोत, मी त्याच्या ठाई राहतो असं म्हणणाऱ्यानं तो जसा चालला तसं स्वतःही चाललं पाहिजे. 1 युहान 2:6. एक इशारा. परमेश्वर खोटं बोलत नाही. स्तोत्र 119:160. परमेश्वर तुम्हाला त्याच्या वचनाची अवज्ञा करायला मार्गदर्शन करणार नाही किंवा तसं सांगणारही नाही. आपल्याला सुसज्ज करण्यासाठी येशूने पुढारे दिले आहेत. 4:11-14. तथापि अनेक खोटे शिक्षक आहेत. 2 तिमथी 4:3-4. परमेश्वर तुम्हाला त्याच्या वचनाची अवज्ञा करायला सांगत आहे असा विश्वास कधीही ठेवू नका. परमेश्वर असं करणार नाही. जर एखाद्या मंडळीचा पुढारी तुम्हाला परमेश्वराच्या वचनाची अवज्ञा करायला सांगत असेल तर ते शिक्षण खोटं आहे. परमेश्वराची वैयक्तिक इच्छा. परमेश्वराच्या सर्वसाधारण इच्छेचं पालन करा, मग त्याची वैयक्तिक इच्छा जाणून घेण्यासाठी परमेश्वरानं तुम्हाला सांगावं म्हणून त्याला कळकळीनं विचारा. त्याचं उत्तर त्याच्या वचनातून, त्याच्या ज्ञानातून, त्याच्या लोकांकडून आणि त्याच्या शांतीतून शोधा. विचारा. दाविदाची प्रार्थना करा. तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मला शिकव. स्तोत्र 143:10. जशी प्रार्थना दाविदानं केली तशी करा. प्रेषित पौलानं प्रार्थना केली की कलस्स इथले विश्वासणारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानानं भरले जावेत. मार्गदर्शन मिळवा. परमेश्वर त्याच्या वचनातून, त्याच्या ज्ञानातून, त्याच्या लोकांकडून आणि त्याच्या शांतीतून आपली वैयक्तिक इच्छा प्रकट करतो. परमेश्वरानं त्याची इच्छा तुम्हाला प्रकट करावी म्हणून त्याच्याकडे मागा. तो तुमच्या प्रार्थनांना पुढील माध्यमांच्याद्वारे उत्तरे देईल. त्याचं वचन, परमेश्वराची वैयक्तिक इच्छा जाणणं हे नियमित पवित्र शास्त्र अभ्यासाचं फळ आहे. त्याच्या वचनातून तुम्ही ज्ञान आणि समज प्राप्त करता, तशी तुमच्यासाठी परमेश्वराची इच्छा स्पष्ट होत जाते. तो तुम्हाला त्याच्या वचनाविरुद्ध काहीही करण्याचं मार्गदर्शन कधीही करणार नाही. त्याचं ज्ञान, परमेश्वराचं ज्ञान आध्यात्मिक आज्ञाधारकतेतून येतं. 1 करिंथ 2:14-15. देवाची उत्तम ग्रहणी आणि परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावं. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचं रूपांतर होऊ द्या. रोम 12:2. परमेश्वराकडे त्याचं ज्ञान मागा. जर तुमच्यापैकी कोणी ज्ञानाने होणार असेल तर त्यानं ते देवाजवळ मागावे, म्हणजे त्याला मिळेल. 1:5. त्याचे लोक परमेश्वराची इच्छा समजून घेण्यासाठी परमेश्वराचे लोक एक साधन आहेत. जे लोक बोलण्याद्वारे किंवा लेखनाद्वारे त्याचे वचन अचूकपणे शिकवतात ते मदत करू शकतात. कलस्से 1:28. परिपक्व विश्वासणाऱ्यांकडून सल्ला घेणं चांगलं आहे. एकापेक्षा अधिक सल्लागार असणं चांगली कल्पना आहे. मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात. मसलत देणारे पुष्कळ असले तर ते सिद्धीस जातात. नीतिसूत्रे 15:22. परिपक्व विश्वासणारे चुकूच शकत नाहीत असं नाही, पण परमेश्वराची इच्छा ओळखण्यास मदत होईल अशी अर्थपूर्ण अंतर्दृष्टी ते तुम्हाला देऊ शकतात. त्याची शांती. परमेश्वराची शांती ही त्याच्या वैयक्तिक इच्छेची अंतिम पुष्टी आहे. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. कलस्से 3:15. म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवानं दिलेली शांती तुमची अंतःकरणं आणि तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठाई राखेल. फिलिप्पे 4:7. ही शांती म्हणजे प्रार्थना, पवित्र शास्त्राचा अभ्यास, आध्यात्मिक ज्ञान आणि आध्यात्मिकदृष्ट्या परिपक्व सल्लागारांकडून मिळालेली अंतर्दृष्टी, यानंतर निर्णयाविषयी परमेश्वराकडून मिळणारी योग्यतेची खोल जाणीव आहे. त्याची शांती शोधा आणि तिची प्रतीक्षा करा. कृती करा. जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी त्याची इच्छा आहे का असं विचारता तेव्हा उत्तर नाही. जसं पौलाच्या बाबतीत झालं. 2 करिंथ 12:7-10. थांब थांब. यशया 40:31. जेव्हा परमेश्वराचं उत्तर होय तेव्हा त्याची इच्छा पूर्ण करा, जरी ती कठीण, अप्रिय किंवा त्यासाठी मोठी किंमत चुकवावी लागणारी असली तरीही. आपण आपल्या अंतःकरणापासून त्याची इच्छा पूर्ण करण्यात आनंद मानला पाहिजे. स्तोत्र 40:8. 1 करिंथ 6:5-6. ख्रिस्ती धर्माच्या संप्रदायाच्या शिकवल्या जाणाऱ्या बनावट उत्तरांपासून सावध रहा. परमेश्वराची इच्छा तुम्हाला नक्की कळाली आहे याची खात्री झाल्यावर आज्ञापालन करा. मी परमेश्वराची इच्छा कशी जाणून घेऊ? कॉपीराइट 2026 जॉन डी मॉरिस 3 ऍक्ट्स 1:8 द्वारे प्रकाशित. ही संपूर्ण सूचना समाविष्ट करून आणि मजकूर अपरिवर्तित ठेवून तुम्ही हे स्वेच्छेनं छापू शकता, कॉपी करू शकता, पेस्ट करू शकता, ईमेल करू शकता किंवा संदेशाच्याद्वारे पाठवू शकता. तुम्ही पहिल्या पानाच्या वरच्या भागात तुमच्या सेवाकार्याचे किंवा मंडळीचे नाव किंवा लोगोही जोडू शकता आणि दुसऱ्या पानाच्या खालच्या भागाजवळच्या ठोस रेषेच्या वर तुमची संपर्क माहिती जोडू शकता. विल ऑफ गॉड 360.org फक्त पवित्र शास्त्रावर आधारित आहे. विश्वासणाऱ्यांना परमेश्वराची इच्छा शोधायला मदत करणं हा त्याचा उद्देश आहे. तुम्ही ऍक्ट्स 1:8 ईमेल करू शकता hello@mail360.org. अनुवाद सेवा www.christianlingua.com यांनी पुरवल्या आहेत. मी परमेश्वराची इच्छा कशी जाणून घेऊ हे www.willofgod316.org यावर 48 भाषांमध्ये विनामूल्य उपलब्ध आहे. इंग्रजी आवृत्तीतील पवित्र शास्त्रातली उदाहरणं द लॉकमॅन फाउंडेशन्स न्यू अमेरिकन स्टँडर्ड बायबलमधून घेतली आहेत. या अनुवादातील पवित्र शास्त्रातली उदाहरणं मराठी R.V. रीएडिटेड बायबल पवित्र शास्त्र कॉपीराइट 2015 द बायबल सोसायटी ऑफ इंडिया यामधून घेतली आहेत. धन्यवाद.